आवीस विटे वरी उभा मामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव
जय देव जय देव जय
ठेवूनी कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव
जय देव जय देव जय
क्षेत्र फाळा सुवर्णांची कमळे वनमाळा गळा राही रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव जय देव
जय देव जय देव जय
त्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नाने जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नाम देव भावे ओवाळती जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओ वाळू तुझ कैवल्य धामा जय देव जय देव घनगर कुलाचा उद्धार झाला अवतरले संत अकोळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव मेंढ्या राखी ती उन्हा तानात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने मागावे कमी नाही होत उन्मत्ता रामा शासन करीत जय देव जय देव गोसावी रूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद देती प्रसन्न होता जय देव जय देव दीन दुबळ्यांना मामा रक्षिती निपुत्रिकाला मामा संतान देती कण्या रोग्याला औषधी होती भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव द्वितलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता अदमापुर क्षेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा क्षमा आरती वो वाळू तुझ कैवल्य धामा जय देव जय देव वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरु श्री बाळूमामा महाराज की जय श्री हलसिद्धनाथ महाराज की जय बाळूमामांच्या नावानं मरगूबाईच्या नावानं विठ्ठल बिरदेवाच्या नावानं महाकूबाईच्या नावानं